नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
राजेश, माझे पैसे मी बँकवरती टाकायचे होते. मग पैसे बाहेर आलो नकोस. मी काय करू? मी काय करूया?
मला समजत नाही हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही तुमच्या व्यवहाराबद्दल थोडं अधिक सांगा. हा व्यवहार कधी झाला होता आणि तुम्ही कोणत्या ATM वर व्यवहार केला होता का? आर यू स्टिल देयर?